नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांत आडकून उरिल्ले अंतराळवीर सुनिता विलियम्स आनी बूच विल्मोर 9 म्हयन्या उपरांत आयज परतून धर्तरेर पावले. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल ब्रिटनच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जोनाथन पॉवेल हांची भेट घेतली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी भारतीय रेल्वेक आधुनिक कार्यक्षम आनी पर्यावरणीय नदरेंतल्यान शाश्वत येरादारी वेवस्था करपाच्या सरकाराची वचनबद्धताय परतून उलोवन दाखयल्या. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू हांणी हमास आड परतून झूज सुरू केल्ल्याची पुष्टी केल्या. आनी खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 गान शुभंकर आनी लोगोचे काल नवी दिल्लीत अनावरण केले. फाल्यां सावन नवी दिल्लीत हे खेळ जातले सुरू. आता पुराय खबरो. अंतराळवीर सुनिता विलियम्स आनी बूच विल्मोर आयज सकाळी स्पेस एक्स क्रू ड्रॅगन अंतराळ यानांतल्यान धर्तरेर परत आयले. तांचे स्पेस एक्स कॅप्सूल पॅराशूट मॅक्सिकोच्या आखातांत भितर सरले. फ्लोरिडा पॅनहँडलांतल्या टालाहासीच्या देरादीग लागसार स्प्लॅश डावन जाले आनी तेच बरोबर फाटल्या 9 म्हयन्या सावनची ह्या दोनूय अंतराळवीरांची अग्निपरिक्षा सोंपली. हाचे वांगडा अंतरिक्ष यात्र्यांनी नासाचो निक हेग आनी रशियन अंतरिक्ष यात्री अलेक्झांडर गार्बोन्यो हांच्या वांगडा स्पेस एक्सच्या क्रू 9 आपलो प्रवास पुराय केलो. विल्मोर आनी विलियम्स फाटल्या वर्सा जून सावन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांत आशिल्ले. दोगांय अंतराळवीर 280 दीस अवकाशांत रावले, जे अपेक्षे परस 278 दीस चड आशिल्ले. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल ब्रिटनच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जोनाथन पॉवेल हांची भेट घेतली. दोनूय फुडाऱ्यांनी द्विपक्षीय प्रादेशिक आनी जागतिक सुरक्षा पावण्या मुद्द्यांचेर चर्चा केली. जयशंकर हांणी नेपाळ, थायलंड, लक्झेंबर्ग, लाटविया आनी मालदीव सयत वेगवेगळ्या देशांतल्या तांच्या समपदेस्तांवांगडा द्विपक्षीय बसका घेतल्यो. विदेश वेव्हार मंत्र्यांनी एक्स वेल्या खुबशा पोस्टांत तांच्या बसकेविशींचो तपशील शेअर केला. तशेंच मंत्री जयशंकर हांणी आंतरराष्ट्रीय अणुर्जा एजन्सी IAEA महासंचालक राफेल मारियानो ग्रॉसी हांची भेट घेतली. तांचे नेपाळी समपदेस्त आरजू राणा देवबा हांची भेट घेवन तांच्या मदल्या द्विपक्षीय सहकार्याच्या वेगवेगळ्या विशयांचेर चर्चा केली, अशें जयशंकर हांणी सोशल मिडिया पोस्टांत म्हळां. 3 दिसांची रायसिना संवाद, भारताची भूराजनिती आनी भूअर्थशास्त्र हांचे विशींची मुखेल परिशद सोमारा आंतरराष्ट्रीय राजधानी दिल्लीत सुरू जाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी काल नवी दिल्लीत नेदरलँड्सचे संरक्षण मंत्री रुबेल ब्रॅकलमन्स हांच्या वांगडा बसका घेतली. दोनूय फुडाऱ्यांनी संरक्षण, सुरक्षा, माहितीचे देवाणघेवाण, इंडो पॅसिफीक महासागर आनी नव्या तंत्रगिन्यानाचेर चर्चा केली. दोनूय फुडाऱ्यांनी जहाज बांदणी तशेंच अंतरिक्ष क्षेत्रांत परस्पर सहकार्याच्या शक्यतायेचेर लेगीत चर्चा केली. कृत्रीम बुद्धिमत्ता, AI आनी संबंधित तंत्रगिज्ञान तशेंच दोनूय देशांच्या संरक्षण तंत्रगिज्ञान संशोधन संस्था आनी संघटनांमदल्या समन्वयाच्या शक्यतायेचेरूय दोनूय फुडाऱ्यांनी चर्चा केली. भारत नेदरलँड्स वांगडा संरक्षण भागीदारी घटमूट करपाक इत्सूक आसा, अशें संरक्षण मंत्र्यांनी सोशल मिडिया पोस्टांत म्हळां. भारतात AI म्हळ्यार कृत्रीम बुद्धिमत्तेच्या उदरगती खातीर व्हड सार्वजनिक डेटा सेटची उपलब्धताय म्हत्वपूर्ण थारतली, अशें केंद्रीय माहिती आनी तंत्रगिज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी म्हळा. नवी दिल्लीत चलतल्या रायसिना डायलॉग 2025 कार्यावळीत ते उलयताले. AI कॉर्पस नांवाचो डेटा सेटचो एक व्हड संग्रह तयार केला, तशेंच हेर खुबशे भौभाशीक डेटा स्रोत लेगीत तयार केल्यात, अशेंय ते उलयले. ग्राफिक्स प्रोसेसींग युनिट कम्प्युट सुविधा म्हणून दिवपाचें काम सुरू आसा. सुमार 14,000 GPU पयलींच उक्तावण जाल्यात, अशेंय तांणी सांगले. संसदेत बऱ्याच काळान एकठांय केल्लो जायत्या भाशांनी व्हडलो डेटासेट आशिल्ल्यान भारत AI मिशन आनी भारतीय संसद हांचे मदीं समजिकायेची कबलात केल्या, अशें तांणी सांगले. देशांतल्या माहिती तंत्रगिज्ञान उद्देगान AI खातीर तयारी करची, अशेंय तांणी सांगले. भारतान नवे तंत्रगिज्ञान सतत गुंतवणूक करून 2047 AIत आघाडी घेवची, अशें केंद्रीय माहिती आनी तंत्रगिज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रा वयल्यान आयकतात.
इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते आनी DJ उपकार करून लक्ष दियात. वेव्स 2025 चॅलेंजांत वांटेकार जावपा खातीर बेगोबेग तयार जायात. रेझोनेट द EDM चॅलेंज. नाव नोंदणी खातीरची मुजत 31 मार्च 2025 मेरेन वाडयल्या. इलेक्ट्रॉनिक संगीता मदल्या तुमच्या प्रतिभेचे संसारीक पावण्यार प्रदर्शन करून नामना जोडपाची संद वगडाव नाकात. चड माहिती खातीर भेट दियात wavesindia.org.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी भारतीय रेल्वेक आधुनीक कार्यक्षम आनी पर्यावरणीय नदरेंतल्यान शाश्वत येरादारी वेवस्था करपाच्या सरकाराची वचनबद्धताय परतून उलोवन दाखयली. भारतीय रेल्वेची आर्थिक स्थिती बरी आसा आनी सरकार तातूंत आनीक सुदारणा करपाचें काम करीत आसा अशेंय तांणी म्हळें. काल लोकसभेत रेल्वे मंत्रालयाच्या कामकाजावेल्या चर्चेक जाप दितना ते उलयताले. देशांत 2020 सावन प्रवाशांच्या भाड्यांत वाड करूंक ना आनी हेर देशांच्या तुळेंत ती खुपूच किफायतशीर आसा अशें मंत्री वैष्णव हांणी हे वेळार सांगले. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू हांणी हमासा आड परतून झूज सुरू केल्याची पुष्टी केल्या. गाजात जाल्ल्या व्हड हवाई हल्ल्या उपरांत 400 परस चड पॅलेस्टिनी नागरिकांक मरण आयल्या उपरांत तांणी ही घोशणा केली. ह्या प्रदेशांत झूज परतून पुराय ताकीन सुरू जाल्या अशेंय तांणी म्हळें. राष्ट्रीय पांवड्यार प्रसारीत जाल्ल्या संदेशांत श्री नेतन्याहू हांणी इस्रायल हमासाक सोपयना आनी आतंकवादी गटान बंधक दवरिल्ल्या आपल्या नागरिकांक मुक्त करिना तो मेरेन ही कारवाय करतली अशी शिटकावणी दिल्या. अमेरिकेन इस्रायलच्या हल्ल्याक तेको दिला. नागपुरातली कायदो आनी सुवेवस्थेची परिस्थिती आतां नियंत्रणांत आयल्या. सोमारा राती जाल्ल्या हिंसाचारात आतां मेरेन 5 केशी नोंद जाल्यात आनी 50 जाणांक अटक केल्या अशें जिल्हो पुलीस आयुक्त डॉ रविंद्र सिंघल हांणी सांगले. जिल्हो प्रभारी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हांणी अधिकाऱ्यां कडेन बसका घेतली आनी हिंसाचारग्रस्त वाठारांनी भेट दिली. ह्या हिंसाचाराक लागून मालमत्तेचें कितलें लुकसाण जालां हाचें जिल्हो प्रशासन मोलावणी करीत आसा. शारांत एकचार दवरपा खातीर आनी थंयच्या लोकांक सुरक्षेची खात्री करून दिवपा खातीर नागपूर पुलिसांनी काल राती संवेदनशील वाठारांनी गस्त घाली परिस्थितीचें मुल्यांकन करून कर्फ्यू शिथील करपाचो निर्णय घेतले अशें पुलीस आयुक्त डॉ रविंद्र सिंघल हांणी सांगले. मध्य प्रदेशांतल्या शिवपुरी जिल्ह्यांत मातारिला धरणाचेर काल सांजे वेळार भक्तांक भरपी बोट पलटली. बोटींत 15 जाण आशिल्ले तातूंतले 8 जाणांक सोडयल्यात पूण अजून 7 जाण बेपत्ता आसात. राज्य आपत्ती प्रतिसाद दळ SDRFच्या आदारान ही सोद कारवाय सुरू आसा. भक्त जुव्यार आशिल्ल्या देवळांक भेट दिवपाक गेल्ले. ही माहिती मेळ्ळ्या उपरांत जिल्हो दंडाधिकारी पुलीस अधीक्षक आनी जिल्हो प्रशासनाचे हेर अधिकारी थंय पावले. ह्या अपघाताचेर मुखेलमंत्री डॉ मोहन यादव हांणी दुख उक्तायला. देशाच्या इतिहासातली एक महत्वाची घडणूक म्हण महाकुंभ 2025 नोंद जातली अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल लोकसभेत सांगले. ह्या व्हड मेळाव्यात कोट्यांनी भावीक वांटेकार जावन विविधतायेत एकचार हे भारताचे खाशेलेपण संवसारान पळयले अशें तांणी सांगले. जेन्ना पुराय संवसार आव्हानात्मक काळांतल्यान वता तेन्ना एकचाराचे हे भव्य प्रदर्शन देशाचे सगळ्यांत व्हडले बळगें आसा अशें तांणी म्हळें. अशे तरेचे उत्सव आमच्यो परंपरा आनी दायज सांबाळपाची आनी प्रचार करपाची भावना घटमूट करता अशें प्रधानमंत्र्यांनी मुखार म्हळें. भारतांत जायत्यो न्हंयो आसात आनी तातूंतल्यो कांय न्हंयो धोक्यांत आसात अशें उदका संवर्धनाचें म्हत्व उक्तायतना तांणी म्हळें. महाकुंभांतल्यान उर्बा घेवन न्हंय उत्सवाचो विस्तार करपाच्या गरजेचेर तांणी भर दिलो. हाका लागून नवे पिळगेक उदक जतनायेचें म्हत्व कळटलें अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळां. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 गान शुभंकर आनी लोगोचे काल नवी दिल्लीत अनावरण केले. फाल्यां सावन नवी दिल्लीत हे खेळ सुरू जातले ते 27 मार्च मेरेन चलतले. खेलो इंडिया उपक्रमाक लागून खेळगड्यांक एक बरी माची मेळ्ळा. ताका लागून जागतीक पांवड्यार देशाची प्रतिश्ठा वाडटली अशें युवा वेव्हार आनी खेळां मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी सांगले. तांणी पॅरा इंडिया गेम्सात वांटेकार जाल्ल्या खेळगड्यांक परबी दिल्या. खेलो इंडिया पॅरा गेम्सात 1300 परस चड खेळगडे वांटेकार जाल्यात अशेंय तांणी सांगले. आनी आतां खबरो सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो. आंतरराष्ट्रीय अंतराळ संघकांत आडकून उरिल्ले अंतराळवीर सुनिता विलियम्स आनी बुच विल्वर 9 म्हयन्या उपरांत आयज परतून धर्तरेर पावले. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल ब्रिटनच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जोनाथन पॉवेल हांची भेट घेतली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी भारतीय रेल्वेक आधुनीक कार्यक्षम आनी पर्यावरणीय नदरेंतल्यान शाश्वत येरादारी वेवस्था करपाच्या सरकाराची वचनबद्धताय परतून उलोवन दाखयली. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू हांणी हमासाड परतून झूज सुरू केल्याची पुष्टी केल्या. आनी खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 गान शुभंकर आनी लोगोचे काल नवी दिल्लीत अनावरण केले. फाल्यां सावन नवी दिल्लीत हे खेळ सुरू जातले. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाच्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयज सांजेच्या 6:30 वरांचेर आयकपाक मेळटल्यो आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.